आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2,10,874 कोटी रुपये अतिरिक्त निधी केंद्र सरकारला द्यायला रिझर्व्ह बँकेची मंजुरी। आचारसंहितेचं उल्लंघन करणारी विधानं करू नयेत अशा अधिकृत सूचना उमेदवार आणि स्टार प्रचारकांना देण्याचे निवडणूक आयोगानं भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना निर्देश। पश्चिम बंगालमध्ये वर्ष 2011 पासून जारी केलेली इतर मागास प्रवर्गाची 5 लाख प्रमाणपत्र रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 8 सदस्यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि इराणचे माजी अध्यक्ष परराष्ट्र मंत्री आणि इतरांच्या अंत्ययात्रेला सुरुवात। 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2,10,874 कोटी रुपये अतिरिक्त निधी केंद्र सरकारला द्यायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे। रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या 608व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। भारतीय अर्थव्यवस्था लवचिक आणि मजबूत असल्यानं केंद्रीय राखीव निधी 6.5% वाढवण्याचा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतला आहे। रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल आणि आर्थिक विवरण तसंच जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक स्थितीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। रिझर्व्ह बँकेचे उच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। आचारसंहितेचं उल्लंघन करणारी कोणतीही विधानं करू नयेत अशा अधिकृत सूचना आपल्या पक्षाचे उमेदवार आणि स्टार प्रचारकांना द्या असे निर्देश निवडणूक आयोगानं भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले आहेत। समाजातले भेद आणि सामाजिक तणाव वाढवेल असं कोणतंही कृत्य कोणताही पक्ष किंवा उमेदवारानं करू नये असं आयोगानं या दोन नेत्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे। पश्चिम बंगालमध्ये 2011 पासून जारी करण्यात आलेली इतर मागास प्रवर्गाची 5 लाख प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं आज दिला। संबंधित कायद्यांतर्गत नोकरी मिळालेल्या किंवा या आरक्षणाच्या आधारे सेवा बजावत असलेल्यांवर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही असंही न्यायमूर्ती तपोवरत चक्रवर्ती आणि राजशेखर मंथा यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या 6व्या आणि 7व्या टप्प्यातला प्रचार शिगेला पोहोचला असून विविध पक्षांचे स्टार प्रचारक जोरदार प्रचार करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये प्रचारसभा घेतल्या। विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी भाजपाला मत देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी बस्ती जिल्ह्यातल्या प्रचारसभेत बोलताना केलं। यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात भाजपाला बहुमत मिळालं असल्यानं विरोधी पक्ष भांबावला आहे असंही ते म्हणाले। प्रधानमंत्र्यांनी श्रावस्ती जिल्ह्यातही प्रचारसभा घेतली। या सभेत त्यांनी इंडिया आघाडीवर कडाडून टीका केली। उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जौनपूर आणि बस्ती जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगड इथं प्रचारसभा घेतली। काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी यांनी आज झारखंडच्या गौड्डा इथं न्याय संकल्प यात्रेत भाजपा प्रणित केंद्र सरकारवर निशाणा साधला। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना खोट्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचा तसंच काँग्रेसला निवडणूक लढवता येऊ नये यासाठी पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप त्यांनी केला। महागाई आणि बेरोजगारी हे आज देशासमोरचे सर्वात गंभीर दोन प्रश्न आहेत, मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावर काहीही भाष्य करत नाहीत अशी टीका प्रियंका यांनी केली। दरम्यान भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी धनबाद इथं प्रचारसभेला संबोधित केलं। झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष विभाजनवादी राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली। मतदारांनी भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहनही शर्मा यांनी केलं। हरियाणातल्या 10 जागांसाठी येत्या शनिवारी मतदान आहे, त्यामुळे हरियाणात प्रचार शिगेला पोहोचला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज महेंद्रगड भिवानी लोकसभा मतदारसंघातल्या चरखी दादरी इथल्या प्रचारसभेत बोलताना अग्निवीर योजनेवर टीका केली। इंडिया आघाडी सत्तेवर आली तर ही योजना रद्द होईल असं आश्वासन त्यांनी दिलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि कृषी उत्पादनांना हमीभाव देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। महागाईवरही त्यांनी टीका केली। भाजपानं लष्करातल्या निवृत्तांसाठी 1 रँक 1 पेन्शन योजना आणल्याचं भिवानी इथं प्रचारसभेत बोलताना भाजपा नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या 8 सदस्यांना मद्रास उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला आणि त्यांना आत्मसमर्पण करायला सांगितलं. मद्रास उच्च न्यायालयानं 19 ऑक्टोबर 2023 रोजी या 8 जणांना दिलेल्या जामीनाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठानं आज त्यांचा जामीन रद्द केला. देशाची सुरक्षा नेहमीच सर्वोच्च असते. हिंसात्मक किंवा अहिंसात्मक कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आळा घालणं गरजेचं असतं असं मत खंडपीठानं सुनावणी दरम्यान मांडलं. इराणचे माजी अध्यक्ष दिवंगत इब्राहिम रईसी, परराष्ट्रमंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियान आणि इतरांच्या अंतिम संस्कारांना इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्लाह अली खामेनेई यांच्या उपस्थितीत आज सुरुवात झाली. खामेनेई यांच्या नेतृत्वात मृतांच्या शवपेटिकांसमोर प्रार्थना सभा झाली. त्यानंतर मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्ययात्रा तेहरान विद्यापीठाकडून स्वातंत्र्य चौकाकडे रवाना झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक राजकीय आणि लष्करी उच्चाधिकारी तसंच इतर देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखडही या शोकसभेत सहभागी झाले. इराणच्या वायुविभागात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात रईसी यांच्यासह इतरांचा मृत्यू झाला होता. रईसी यांचा दफनविधी मशहद या त्यांच्या मूळ गावी उद्या होणार आहे. पुण्याच्या कल्याणी नगरमधल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, संबंधित बारचे चालक जितेश शेवनी आणि जयेश बोनकर अशा तिघांना आज सत्र न्यायालयानं 24 मेपर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान विशाल अग्रवाल यांना न्यायालयात घेऊन आलेल्या पोलिसांच्या वाहनावर शाई फेकणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं तिघांची रवानगी पोलीस कोठडीत केली. 19 मे रोजी पहाटे 2:30 सुमाराला झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला होता. देशाच्या सागरी सीमांशी संबंधित हितरक्षणासाठी भारतीय नौदल नेहमी सुसज्ज असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी केलं. ते नवी दिल्ली इथं नौदल मुख्यालयात नौदल अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. भारतीय नौदलानं आत्मनिर्भर होण्यावर भर दिल्याचं ते म्हणाले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती आणि करुणेची शिकवण व्यक्ती, समाज तसंच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक असते. आज ही शिकवण पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बौद्ध धम्म हेच लोकशाही विचारांचं उगमस्थान आहे. विश्वशांती, अहिंसा, समता, विश्वबंधुत्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बौद्ध धम्मानंच जगाला दिला. युद्धाच्या रक्तपातापासून जगाला वाचवण्यासाठी भगवान बुद्धांच्या विचारांची गरज आहे असं आठवले यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. अवयवदान प्रक्रियेतली दिरंगाई टाळण्यासाठी दाता आणि रुग्ण यांच्यातल्या कागदपत्रांच्या त्रुटीबाबत त्यांना व्हॉट्सअप किंवा ईमेलवर कळवलं गेलं पाहिजे असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. संसद भवनाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेलं गृहमंत्रालयाचं कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आज मिळाल्यावर तात्काळ बॉम्बशोधक पथक आणि अग्निशामक बंब घटनास्थळी पाठवण्यात आले. यासाठी शोधमोहीम चालवण्यात आली मात्र काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. हा ईमेल कोणी पाठवला आणि कुठून पाठवला याचा देखील शोध घ्यायला सुरुवात केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा आणखी काही भाग, कोमेरिन क्षेत्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात तसंच अंदमान निकोबार बेटं आणि अंदमान समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. वातावरणात खालच्या थरातली वाऱ्याची द्रोणीय रेषा आज वायव्य राजस्थान ते कर्नाटकापर्यंत मध्य महाराष्ट्र मार्गे जात आहे. येत्या 2 दिवसात राज्यातल्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2,10,874 कोटी रुपये अतिरिक्त निधी केंद्र सरकारला द्यायला रिझर्व्ह बँकेची मंजुरी. आचारसंहितेचं उल्लंघन करणारी विधानं करू नयेत अशा अधिकृत सूचना उमेदवार आणि स्टार प्रचारकांना देण्याचे निवडणूक आयोगानं भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना निर्देश. पश्चिम बंगालमध्ये वर्ष 2011 पासून जारी केलेली इतर मागास प्रवर्गाची 5 लाख प्रमाणपत्रं रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 8 सदस्यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द आणि इराणचे माजी अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री आणि इतरांच्या अंत्ययात्रेला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.